नेत्यांना बोलावणी करतात, सभा भरून मानपत्र देतात, ते कधी नावं दिसतील गड्ड्या खोटं कशाला सांगू, या कारणाने ऐकलंय म्हणून सांगतो. काय ऐकले तुम्ही सरकार नाही माहीत त्या ठिकाणीच्या त्या शेतकऱ्यांनी त्या कुंभकांनी आपल्याला द्यावे. अरे काय काय सरकार, अरे कावळ्याचे सापानं कधी काय मरते काय भेटले की कशी मरेल नाही ना, मग सांग आम्ही कोण आहोत कावळे. अरे छॅक मग गाई गाई हे नाही नाही, मग कोण आम्ही निबंध आहोत धोत्या गरीबांच्या शिव्या सापांची कोण परवा करतो. बरोबर आहे सरकार, तर मग सांगतो ऐकून घे. बोला सरकार. श्रीमंत आम्ही हवे तसे करणार, आम्ही हवे तसे करणार, कोण्या हवे तसे करणार, कोण
सरकार कामात आहे भेट व्हायची नाही. आदित्य
केव्हा बी आलं तरी सरकार कामात काम धंदा नाही होय
पण
काय नाही राज घेतल्या पगार अमितला हलणार नाही मित्र काळशी तोटा घालू
अरे
पण तुम्ही आमचं मायबाप नवं जिमणीचं मालक जिमीनदार म्हणू शकता पण जिमणीकडे कवा तरी नजर टाकतायचा काय